ಪೀತಾಂಬರಧರಂ ವಿಷ್ಣುಂ ಸಸಿವರ್ಣಂ ಚತುರ್ಭುಜಂ ಪ್ರಸನ್ನವದನಂ ಧ್ಯಾಯೇತ್ ಸರ್ವ ವಿಘ್ನೋಪಶಾಂತಯೇ ವ್ಯಾಸಂ ವಶಿಷ್ಠ ನಪ್ತಾರಂ ಸಕ್ತೇ ಪೌತ್ರಮಕಲ್ಮಷಂ ಪರಾಸರಾತ್ಮಜಂ ವಂದೇ ಸುಖತಾತಂ ತಪೋನಿಧಿಂ ವ್ಯಾಸಾಯ ವಿಷ್ಣು ರೂಪಾಯ ವ್ಯಾಸರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ನಮೋ ವೈ ಬ್ರಹ್ಮ ನಿಧಯೇ ವಾಸಿಷ್ಠಾಯ ನಮೋ ನಮಃ ಅವಿಕಾರಾಯ ಶುದ್ಧಾಯ ನಿತ್ಯಾಯ ಪರಮಾತ್ಮನೇ ಸದೈಕ ರೂಪ ರೂಪಾಯ ವಿಷ್ಣವೇ ಸರ್ವಜಿಷ್ಣವೇ ಯಸ್ಯ ಸ್ಮರಣ ಮಾತ್ರೇಣ ಜನ್ಮ ಸಂಸಾರ ಬಂಧನಾತ್ ವಿಮುಚ್ಯತೆ ನಮಸ್ತಸ್ಮೈ ವಿಷ್ಣವೇ ಪ್ರಭ ವಿಷ್ಣವೇ ಓಂ ನಮೋ ವಿಷ್ಣವೇ ಪ್ರಭ ವಿಷ್ಣವೇ ಶ್ರೀ ವೈಶಂಪಾಯ ನೌವಾಚ ಶುತ್ವಾ ಧರ್ಮಾನ ಶೇಷೇಣ ಪಾವನಾನಿ ಚ ಸರ್ವಸಃ ಯುಧಿಷ್ಠಿರಸ್ತಾಂತನವಂ ಪುನರೇವಾಭ್ಯಭಾಷತ ಯುಧಿಷ್ಠಿರೌವಾಚ ಕಿಮೇಕಂ ದೈವತಂ ಲೋಕೇ ಕಿಂ ವಾಪ್ಯೇಕಂ ಪರಾಯಣಂ ಸ್ತುವಂತಃ ಕಂ ಕಮಚ್ಚಂತಃ ಪ್ರಾಪ್ನುಯುರ್ಮಾನವಾ ಶುಭಂ ಕೋ ಧರ್ಮ ಸರ್ವಧರ್ಮಾಣಾಂ ಭವತಃ ಪರಮೋ ಮತಃ ಕಿಂ ಜಪನ್ಮುಚ್ಯತೇ ಜಂತು ಜನ್ಮ ಸಂಸಾರ ಬಂಧನಾತ್ ಶ್ರೀ ಭೀಷ್ಮ ಉವಾಚ ಜಗತ್ಪ್ರಭುಂ ದೇವದೇವಮನಂತಂ ಪುರುಷೋತ್ತಮಂ ಸ್ತುವನ್ನಾಮ ಸಹಸ್ರೇಣ ಪುರುಷ ಸತತೋತ್ಥಿತಃ ತಮೇವ ಚಾಚಯನ್ ನಿತ್ಯಂ ಭಕ್ತ್ಯಾ ಪುರುಷಮವ್ಯಯಂ ಧ್ಯಾಯನ್ ಸ್ತುವನ್ನಮಸ್ಯಂಚ ಯಜಮಾನಸ್ತಮೇವ ಚ ಅನಾದಿನಿಧನಂ ವಿಷ್ಣುಂ ಸರ್ವಲೋಕಮಹೇಶ್ವರಂ ಲೋಕಾಧ್ಯಕ್ಷಂ ಸ್ತುವನ್ ನಿತ್ಯಂ ಸರ್ವದುಃಖಾತಿಗೋ ಭವೇತ್ ಬ್ರಹ್ಮಣ್ಯಂ ಸರ್ವಧರ್ಮಜ್ಞಂ ಲೋಕಾನಾಂ ಕೀರ್ತಿವರ್ಧನಂ ಲೋಕನಾಥಂ ಮಹದ್ಭೂತಂ ಸರ್ವಭೂತಭವೋದ್ಭವಂ ಏಷ ಮೇ ಸರ್ವಧರ್ಮಾಣಾಂ ಧರ್ಮೋಧಿಕತಮೋ ಮತಃ ಯದ್ಭಕ್ತ್ಯಾ ಪುಂಡರೀಕಾಕ್ಷಂ ಸವೈರಶ್ಚೇನ್ನರಃ ಸದಾ ಪರಮಂ ಯೋ ಮಹತ್ತೇಜ ಪರಮಂ ಯೋ ಮಹತ್ತಪಃ ಪರಮಂ ಯೋ ಮಹದ್ಬ್ರಹ್ಮ ಪರಮಂ ಯಃ ಪರಾಯಣಂ ಪವಿತ್ರಾಣಾಂ ಪವಿತ್ರಂ ಯೋ ಮಂಗಳಾನಾಂ ಚ ಮಂಗಳಂ ದೈವತಂ ದೇವತಾನಾಂ ಚ ಭೂತಾನಾಂ ಯೋ ವ್ಯಯಃ ಪಿತಾ ಯತಃ ಸರ್ವಾಣಿ ಭೂತಾನಿ ಭವಂತ್ಯಾದಿ ಯುಗಾಗಮೇ ಯಸ್ಮಿನ್ ಚ ಪ್ರಳಯಂ ಜ್ಞಾಂತಿ ಪುನರೇವಾ ಯುಗಕ್ಷಯೇ ತಸ್ಯ ಲೋಕ ಪ್ರಧಾನಸ್ಯ ಜಗನ್ನಾಥಸ್ಯ ಭೂಪತೇ ವಿಷ್ಣುರ್ನಾಮ ಸಹಸ್ರಂ ಮೇ ಶೃಣು ಪಾಪ ಭಯಾಪಹಂ ಯಾನಿ ನಾಮಾನಿ ಗೌಣಾನಿ ವಿಖ್ಯಾತಾನಿ ಮಹಾತ್ಮನಃ ಋಷಿಭಿಃ ಪರಿಗೀತಾನಿ ತಾನಿ ವಕ್ಷ್ಯಾಮಿ ಭೂತಯೇ ಋಷಿರ್ನಾಮ್ನಾಂ ಸಹಸ್ರಸ್ಯ ವೇದವ್ಯಾಸೋ ಮಹಾಮುನಿಃ ಛಂದೋನುಷ್ಟುಪ್ ತಥಾ ದೇವೋ ಭಗವಾನ್ ದೇವಕೀ ಸುತಃ ಅಮೃತಾಂಶೋದ್ಭವೋ ಬೀಜಂ ಶಕ್ತಿರ್ದೇವಕಿ ನಂದನಃ ತ್ರಿಸಾಮಾ ಹೃದಯಂ ತಸ್ಯ ಶಾಂತ್ಯರ್ದೇವಿ ನಿಯುಜ್ಯತೇ ವಿಷ್ಣುಂ ಜಿಷ್ಣುಂ ಮಹಾವಿಷ್ಣುಂ ಪ್ರಭ ವಿಷ್ಣುಂ ಮಹೇಶ್ವರಂ ಅನೇಕ ರೂಪ ದೈತ್ಯಾಂತಂ ನಮಾಮಿ ಪುರುಷೋತ್ತಮಂ ಅಸ್ಯ ಶ್ರೀ ವಿಷ್ಣುರ್ದಿವ್ಯ ಸಹಸ್ರನಾಮ ಸ್ತೋತ್ರ ಮಹಾಮಂತ್ರಸ್ಯ ಶ್ರೀ ವೇದವ್ಯಾಸೋ ಭಗವಾನ್ ಋಷಿಃ ಅನುಷ್ಟುಪ್ ಛಂದಃ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣು ಪರಮಾತ್ಮ ಶ್ರೀಮನ್ನಾರಾಯಣೋ ದೇವತಾ ಅಮೃತಾಂಶುದ್ಭವೋ ಭಾನುರಿತಿ ಬೀಜಂ ದೇವಕೀ ನಂದನ ಸೃಷ್ಟೇತಿ ಶಕ್ತಿಃ ಉದ್ಭವ ಕ್ಷೋಭಣೋ ದೇವ ಇತಿ ಪರಮೋ ಮಂತ್ರಃ ಶಂಖ ಬೃನ್ನಂದ ಕೀ ಚಕ್ರೀತಿ ಕೀಲಕಂ ಸಾರ್ಧ ತನ್ವಾ ಗದಾಧರ ಇತ್ಯಸ್ತ್ರಂ ರಥಾಂಗ ಪಾಣಿ ರಕ್ಷೋಭ್ಯ ಇತಿ ನೇತ್ರಂ ತ್ರಿಸಾಮ ಸಾಮಗ ಸಾಮೇತಿ ಕವಚಂ ಆನಂದಂ ಪರಬ್ರಹ್ಮೇತಿ ಯೋನಿಃ ಋತು ಸುದರ್ಶನ ಕಾಲೈತಿ ದಿಗ್ಬಂಧ ಶ್ರೀ ವಿಶ್ವರೂಪೈತಿ ಧ್ಯಾನಂ ಶ್ರೀ ಮಹಾವಿಷ್ಣು ಪ್ರೀತ್ಯದ್ದೇ ಸಹಸ್ರನಾಮ ಜಪೇ ವಿನಿಯೋಗಃ ಧ್ಯಾನಂ ಕ್ಷೀರೋಧನ್ಮತ್ ಪ್ರದೇಶೇ ಶುಚಿಮಣಿ ವಿಲಸತ್ ಸೈಕತೆ ಮೌಕ್ತಿಕಾನಾಂ ಮಾಲಾ ಕೃಪ್ತಾಸನಸ್ಥ ಸ್ಫಟಿಕಮಣಿ ನಿಭೈರ್ಮೌಕ್ತಿಕೈರ್ಮಂಡಿತಾಂಗಃ ಶುಭ್ರೈರಭ್ರೈರದಭ್ರೈರುಪರಿವಿರಚಿತೈರ್ಮುಕ್ತ ಪೀಯೂಷ ವರ್ಷೈಃ ಆನಂದೀನ ಪುನೀಯ ದರಿನರಿಣ ಗಧಾ ಶಂಖಪಾ ನಿರ್ಮುಕುಂದಃ ಭೂಪಾದವ್ಯಶ್ಚ ನಾಭಿರ್ವಿಯದ ಸುರನಿಲಶ್ಚಂದ್ರ ಸೂರ್ಯೌ ಚ ನೇತ್ರೇ ಕರ್ಣಾವಾಸಾಸಿದೌದ್ಯೋನ್ಮುಖಮಪಿ ದಹನೋ ಯಸ್ಯ ವಾಸ್ತೇಯಮಬ್ಧಿಃ अन्तस्थं यस्य विश्वं सुरणरखगगो भोगि गन्धर्वदैत्यैः चित्रं रं रम्यते तं त्रिभुवनवपुषं विष्णुमीशं नमामि ॐ नमो भगवते वासुदेवाय शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाकारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिहृद्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनादं मेघश्यामं पीतकौसेयवासं श्रीवत्सांगं कौस्तुभोद्भासितांगं पुण्योपेतं पुण्डरीकायताक्षं विष्णुं वंदे सर्वलोकैकनादं नमः समस्तभूतानामादिभूताय भूभृते अनेकरूपरूपाय विष्णवे प्रभ विष्णवे सशङ्खचक्रं सकिरीटकुण्डलं सपीतवस्त्रं सरसीरुहेक्षणं सहारवक्षस्थलशोभिकौस्तुभं नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुजम् छायायां पारिजातस्य हेमसिंहासनोपरि आसीनमम्बुदश्याममायताक्षमलङ्कृतम् चन्द्राननं चतुर्बाहुं श्रीवत्साङ्कितवक्षसं रुक्मिणी सत्यभामाभ्यां सहितं कृष्णमाश्रये ॐ विश्वं विष्णुर्वशत्कारो भूतभव्यभवत्प्रभुः भूतकृद्भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावनः भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागतिः अव्ययः पुरुषः साक्षी क्षेत्रज्ञोऽक्षर एव च योगो योगविदां नेता प्रधानः पुरुषेश्वरः नारसिंहवपुः श्रीमान् केशवः पुरुषोत्तमः सर्वः सर्वः शिवस्थाणुभूताधिर्निधिरव्ययः सम्भवो भावनो भर्ता प्रभव प्रभुरीश्वरः स्वयंभू शम्भुरादित्या पुष्कराक्षो महासनः अनादिधनोदाता विधाता धातुरुत्तमः अप्रमेयो ऋषिकेश पद्मनाभोमर प्रभुः विश्वकर्मा मनुस्त्वष्टास्तविष्टस्तविरो ध्रुवः अग्राह्यः शाश्वतः कृष्णो लोहिताक्ष प्रतर्दनः प्रभूतस्त्रिककुब्धामा पवित्रं मङ्गलं परम् ईशानप्राणदप्राणो ज्येष्ठश्रेष्ठप्रजापतिः हिरण्यगर्भो भूगर्भो माधवो मधुसूदनः ईश्वरो विक्रमी धन्वी मेधावी विक्रमक्रमः अनुत्तमो दुरादर्श कृतज्ञ कृतिरात्मवान् सुरेशः शरणं जन्मा विश्वरेता प्रजाभवः अह संवत्सरो व्याळ प्रत्ययः सर्वदर्शनः अजः सर्वेश्वरः सिद्धः सिद्धिः सर्वादिरच्युतः वृषा कपिल मे यत्ना सर्वयोग विनिश्रुतः वसुर्वसुमना सत्या समात्मा संवितः समः अमोघः पुण्डरीकाक्षो वृषकर्मा वृषाकृतिः हृदो बहुशिरा बभ्रू विश्वयोनिःशुचिश्रवाः अमृतः शाश्वतस्थानु वरारोहो महातपाः सर्वगः सर्वविद्वानु विश्वक्सेनो जनार्दनः वेदो वेदविदव्यङ्गो वेदाङ्गो वेदवित्कविः लोकाध्यक्षः सुराध्यक्षो धर्माध्यक्षः कृताकृतः चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दंशश्चतुर्भुजः भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयोजेता विश्वयोनिः पुनर्वसुः उपेन्द्रो वामनः प्रांशु अमोघः शुचिरूजितः अतीन्द्रः सङ्ग्रहः सर्गो धृतात्मा नियमो यमः वेद्यो वैद्य सदा योगी वीरः माधवो मधुः अतीन्द्रियो महामायो महोत्साहो महाबलः महाबुद्धिर्महावीर्यो महाशक्तिर्महाद्युतिः अनिद्येश वपुः श्रीमान् अमेयात्मा महादृदृक् महेश्वासो महीभर्ता श्रीनिवासः सताङ्गतिः अनिरुद्धः सुरानन्दो गोविन्दो गोविदाम्पतिः मरीचित्तमनोहंसा सुपर्णो भुजगोत्तमः हिरण्यनाभः सुतपा पद्मनाभः प्रजापतिः अमृत्युः सर्वदृक्सिंहा सम्भ्राता सन्धिमा स्थिरः अजो दुर्मर्शनः शास्त्र विश्रुतात्मा सुरारिः गुरुर्गुरुतमो धाम सत्यः सत्यपराक्रमः निमिषो निमिषस्रग्वी वाचस्पतिरुधारतिः अग्रणी ग्रामणी श्रीमान् न्यायो नेता समीरणः सहस्रमूर्धा विश्वात्मा सहस्राक्षः सहस्रपात् आवर्तनो निवृतात्मा संवृतः सम्प्रवर्तनः अहस्संवर्तको वह्निरनिलो धरणीधरः सुप्रसाद प्रसन्नात्मा विश्वश्रुद्विश्वभुग्विभुः सत्कर्ता सत्कृतः साधु जह्नुर्नारायणो नरः असङ्ख्येयो प्रमेयात्मा विशिष्टशिष्टकृच्छुचिः सिद्धार्था सिद्धसङ्कल्पा सिद्धिदः सिद्धिसाधनः वृषा हि वृषभो विष्णु वृषपर्वा वृषोदरः वर्धनो वर्धमानश्च विविक्तः श्रुतिसागरः सुभुजो दुर्धरो वाग्मी महेन्द्रो वसुतो वसुः नैकरूपो बृहद्रूपाशिविष्टप्रकाशनः ओजस्तेजो द्युतिधरः प्रकाशात्मा प्रतापनः रुद्धस्पष्टक्षरो मन्त्राश्चन्द्रान्सुद्भास्करज्युतिः अमृतान्सुद्भवो भानुशशि बिन्दुः सुरेश्वरः औषधम् जगतः सेतु सच्च धर्म पराक्रमः भूतभव्य भवन्नाद पावनः पावनो नरः कामः कामकृत्कान्ता कामः कामप्रद प्रभुः युगादिकृज्युगावर्तो नैकमायो महासनः अदृश्यो व्यक्तरूपश्च सहस्रजितनन्तजित् इष्टो विशिष्टः शिष्ठेष्टा शिखण्डी नहुषो वृषः क्रोधः क्रोधकृत्कर्ता विश्वबाहुर्महीधरः अच्युतः प्रदितः प्राणः प्राणदो वासवानुजः अपामिधिरधिष्ठानामप्रमत्तः प्रतिष्ठितः स्कन्दस्कन्दधरो धुर्यो वरदो वायुवाहनः वासुदेवो बृहत्पान आदिदेवो पुरन्दरः अशोकस्तारणस्तारः सूरसौरजनेश्वरः अनुकूलस्रतावर्तः पद्मी पद्मनिपेक्षणः पद्मनाभोरविन्दाक्ष पद्मगर्भशरीरभृत् महर्दिरुद्धो वृद्धात्मा महाक्षो गरुडध्वजः अतुलो सरभो भीमा समयज्ञो हविर्हरिः सर्वलक्षणलक्षण्यो लक्ष्मीवान् समितञ्जयः वीक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः सह महीधरो महाभागो वेगवानमितासनः उद्भवक्षोभणो देव श्रीगर्भः परमेश्वरः करणम् कारणम् कर्ता विकर्ता गहनो गुहः व्यवसायो व्यवस्थानः संस्थानस्थानदो ध्रुवः परद्धि परमस्पष्टा तुष्टः पुष्टः सुभेक्षणः रामो विरामो विरजो मार्गो नेयो नयो नयः वीरशक्तिमताम् श्रेष्ठो धर्मो धर्मविदुत्तमः वैकुण्ठः पुरुष प्राण प्राणदः प्रणवः पृदुः हिरण्यगर्भः शत्रुघ्नो व्याप्तो वायुरदौषधः ऋतुः सुदस्य नः कालः परमेष्टि परिग्रहः उग्रः संवत्सरो दक्षो विश्रामो विश्वदक्षिणः विस्तारस्तावरस्ताणु प्रमाणम् बीजमव्ययम् अर्थोऽनर्थो महाकोशो महाभागो महाधनः अनिर्भिन्नस्तविष्टो भूधर्मयूपो महामकः नक्षत्रणेव नक्षत्री क्षमक्षामः समीहनः यज्ञ इज्यो महेज्यश्च क्रतुः सत्रम् सताङ्गतिः सर्वदर्शी विमुक्तात्मा सर्वज्ञो ज्ञानमुत्तमम् सुकृतः सुमुखः सूक्ष्म सुघोषः सुखदः सुहृत् मनोहरोजितक्रोधो वीरबाहुर्विदारणः स्वापनः स्ववसो व्यापी नैकात्मा नैककर्मकृत् वत्सरो वत्सलो वत्सी रत्नगर्भो धनेश्वरः धर्मगुद्धर्मकृद्धर्मी सदसच्चरमक्षरम् अविज्ञाता सहस्रांशुर्विधाता कृतलक्षणः गभस्तिनेमि सत्त्वस्था सिंहो भूतमहेश्वरः आदिदेवो महादेवो देवेशो देवभृद्गुरुः उत्तरो गोपतिर्गोप्ता ज्ञानगम्या पुरातनः शरीरभूतभृद्भोक्ता कपीन्द्रो भूरि दक्षिणः सोमपोमृतपः सोम पुरुजित्पुरुषोत्तमः विनयो जयः सत्यसन्धो दासार्हः सात्वताम् पतिः जीवो विनयिता साक्षी मुकुन्दो मितविक्रमः अम्भो निधिरनन्तात्मा महो दधिशयोऽन्तकः अजो महार्हः स्वाभाव्योदिता मित्रप्रमोदनः आनन्दोऽनन्दनो नन्दः सच्च धर्मा त्रिविक्रमः महर्षि कपिलाचार्य कृतज्ञो मेधिनीपतिः त्रिपदस्त्रिदसाध्यक्षो महाशृङ्गः कृतान्तकृत् महावराहो गोविन्दो सुषेणः कनकाङ्गदी गुह्यो गभीरो गहनो गुप्तश्चक्र गदाधरः वेदस्वाङ्गोदितः कृष्णो दृढः सङ्कर्षणोच्युतः वरुणो वारुणो वृक्षः पुष्कराक्षो महामनाः भगवान् भगः नन्दी वनमाली हलायुधः आदित्यो ज्योतिरादित्य सहिष्णुर्गतिसत्नमः सुधन्वा कण्ड परशुर्दारुणो द्रविणप्रदः दिविस्तुत्सर्ग दुर्व्यासो वाचस्पतिरयो निजः त्रिसाम सामगः साम निर्वाणम् भेषजम् विसक् सन्न्यासकृच्चमस्सान्तो निष्ठा शान्तिपरायणम् सुभाङ्गः शान्तिदस्रष्टा कुमुदः कुवलेशयः गोहितो गोपतिर्गोप्ता वृषभाक्षो वृषप्रियः अनिवर्ति निवृत्तात्मा सङ्क्षेप्ता क्षेमकृच्छिवः श्रीवत्स वक्षा श्रीवास श्रीपति श्रीमताम्बरः श्रीधर श्रीस श्रीनिवास श्रीनिधि श्रीविभावनः श्रीधर श्रीकर श्रेय श्रीमालोकत्रयाश्रयः स्वक्षस्वङ्गस्ततानन्दो नन्दिज्योतिगणेश्वरः विजितात्मा विधेयात्मा सत्कीर्तिश्चिन्न संशयः उदीर्णः सर्वतश्चक्षुरनीसः शाश्वतः स्थिरः भूषयो भूषणो भूतिर्विशोकः शोकनाशनः अर्चिष्मानर्चितः कुम्भो विशुद्धात्मा विशोधनः अनिरुद्धो प्रतिरदा प्रद्युम्नो मितविक्रमः कालनेमिनिः वीरः सौरिः सूरजनेश्वरः त्रिलोकात्मा त्रिलोकेशः केशवः केशिहा हरिः कामदेवः कामपालः कामी कान्तकृतागमः अनिर्देशवपुः विष्णु वीरोऽनन्तो धनञ्जयः ब्रह्मण्यो ब्रह्मकृद्ब्रह्म ब्रह्म ब्रह्मविवर्धनः ब्रह्मविद्ब्राह्मणो ब्रह्मी ब्रह्मज्ञो ब्राह्मणप्रियः महाक्रमो महाकर्मा महातेज महोरगः महाक्रतुर्महायज्वा महायज्ञो महाहविः सव्यस्तवः प्रियस्तोत्रम् स्तुतिस्तोतारणप्रियः पूर्णः पूरयिता पुण्या पुण्यकीर्तिरनामयः मनोजवस्तीर्थकरो वसुरेता वसुप्रियः वसुप्रदो वासुदेवो वसुर्वसुमनाहविः सद्गतिः सत्कृतिः सत्ता सद्भूतिः सत्परायणः सूरसेनो यदुश्रेष्ठः सन्निवासः सुयमुनः भूतवासो वासुदेवः सर्वसुनिलयो नलः दर्पः दर्पदो दृप्तो दुर्धरोधापराजितः विश्वमूर्तिर्महामूर्तिर्दीप्तमूर्तिरमूर्तिमान् अनेकमूर्तिरव्यक्ता शतमूर्तिः सतारणः एकोनैकः सवः कः किम् यत्तत्पदमनुत्तमम् लोकबन्धुर्लोकनाथो माधवो भक्तवत्सलः सुवर्णवर्णो हेमाङ्गो वराङ्गश्चन्दनाङ्गदी वीरः विषमः शून्यो घृताशीरचलश्चलः अमानीमानदो मान्यो लोकस्वामी त्रिलोकधृत् सुमेधा मेधजो धन्य सत्यमेधाधराधरः तेजो वृषो द्युतिधरः सर्वस्तत्रभृताम्बरः प्रग्रहो निग्रहो व्यग्रो नैकशृङ्गो गदाग्रजः चतुर्मूर्तिश्चतुर्बाहुश्चतुर्व्यूहश्चतुर्गतिः चतुरात्मा चतुर्भावश्चतुर्वेदविदेकपात् समावर्तो निवृतात्मा दुर्जयो दुरतिक्रमः दुर्लभो दुर्गमो दुर्गो दुरावासो दुरारिः शुभाङ्गो लोकसारङ्गः सुतन्तु तन्तुवर्धनः इन्द्रकर्मा महाकर्मा कृतकर्मा कृतागमः उद्भवः सुन्दरः सुन्दो रत्ननाभसुलोचनः अर्को वाजसनः शृङ्गी जयन्तः सर्ववीजयी सुवर्णबिन्दुरक्षोभ्यः सर्ववागीश्वरेश्वरः महाह्रदो महागर्तो महाभूतो महानिधिः कुमुदः कुन्दरः कुन्द पर्जन्यः पावनोऽनिलः अमृतांसोऽमृतवपुः सर्वज्ञः सर्वतोमुखः सुलभः सुव्रतः सिद्धः शत्रुजित् शत्रुतापनः न्यग्रोधो दुम्बरो स्वस्तश्चाणुरान्ध्रनिषूदनः सहस्राक्षैः सप्त जिह्वा सप्तैदा सप्तवाहनः अमूर्तिरनगोचिंसो भयकृद्भयनाशनः अनुर्बृहत्कृशस्थूलो गुणद्रिन्निर्गुणो महान् अधुतस्वधुतस्वश्च प्राग्वांसो वंशवर्धनः भारभृत्कलितो योगी योगी स सर्वकामदः आश्रमश्रमणक्षामः सुवर्णो वायुवाहनः धनुर्धरो धनुर्वेदो दण्डो दमयितादमः ಅಪರಾಜಿತ ಸರ್ವಸಹೋ ನಿಯಂತ ನಿಯಮೋ ಯಮಃ ಸತ್ವವಾನ್ ಸಾತ್ವಿಕ ಸತ್ವಾ ಸಚ್ಚ ಧರ್ಮ ಪರಾಯಣಃ ಅಭಿಪ್ರಾಯ ಪ್ರಿಯ ಹೋರ್ಹ ಪ್ರಿಯತ್ವ ಪ್ರೀತಿವರ್ಧನಃ ವಿಹಾಯ ಸಕಲತೇಜೋತಿಸ್ಸುರುಚಿ ಹುತ ಭುಗ್ವಿಭುಃ ರವಿದ್ವಿರೋಚನ ಸೂರ್ಯ ಸವಿತಾ ರವಿಲೋಚನಃ ಅನಂತೋ ಹುತ ಭುಗ್ಭೋಕ್ತಾ ಸುಖದೋ ನೈಕದೋಗ್ರಜಃ ಅನಿರ್ಭಿನ್ನಃ ಸದಾ ಮಶ್ಯೀ ಲೋಕಾಧಿಷ್ಠಾನಮದ್ಭುತಃ ಸನತ್ ಸನಾತನಸ್ತಮಃ ಕಪಿಲಃ ಕಪಿರವ್ಯಯಃ ಸ್ವಸ್ತಿ ದಸ್ವಸ್ತಿ ಕೃಸ್ವಸ್ತಿ ಸ್ವಸ್ತಿ ಭುಕ್ಸ್ವಸ್ತಿ ದಕ್ಷಿಣಃ ಅರೋದ್ರಃ ಕುಂಡಲೀ ಚಕ್ರೀ ವಿಕ್ರಮ್ಯೂರ್ಜಿತ ಸಾಸನಃ ಶಬ್ದಾತಿಗ ಶಬ್ದಸಃ ಶಿಶಿರಃ ಸರ್ವರೀಕರಃ ಅಕ್ರೂರಪ್ಯೇಸಲೋ ದಕ್ಷೋ ದಕ್ಷಿಣ ಕ್ಷಮಿಣಾಂಬರಃ ವಿದ್ವತ್ತಮೋ ವೀತಭಯ ಪುಣ್ಯಶ್ರವಣ ಕೀರ್ತನಃ ಉತ್ತಾರಣ ದುಷ್ಕೃತಿಃ ಪುಣ್ಯೋ ದುಃಸ್ವಪ್ನನಾಶನಃ ವೀರಃ ರಕ್ಷಣಃ ಸಂತೋ ಜೀವನಃ ಪರ್ಯವಸ್ಥಿತಃ ಅನಂತರೂಪೋ ನಂತಶ್ರೀಜಿತಮನ್ಯುಪ್ಪಯಾಪಃ ಚತುರಶ್ರೋಘ ವೀರಾತ್ಮ ವಿಧಿಸೋ ವ್ಯಾಧಿಸೋ ದಿಶಃ ಅನಾದಿರ್ಭೂರ್ಭುವೋ ಲಕ್ಷ್ಮೀ ಸುಬಿರೋ ರುಚಿರಾಂಗದಃ ಜರಣೋ ಜನ ಜನ್ಮಾದಿ ಭೀಮೋ ಭೀಮ ಪರಾಕ್ರಮಃ ಆಧಾರ ನಿಲಯೋಧಾತ ಪುಷ್ಪಹಾಸ ಪ್ರಜಾಗರಃ ಉದ್ಭಗ ಸತ್ಪದಾಚಾರ ಪ್ರಾಣದ ಪ್ರಣವಪ್ಪಣಃ ಪ್ರಮಾಣಂ ಪ್ರಾಣ ನಿಲಯ ಪ್ರಾಣಭೃತ್ ಪ್ರಾಣ ಜೀವನಃ ತತ್ವಂ ತತ್ವ ವಿವೇಕಾತ್ಮ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯುಜರಾತಿಗಃ ಭೂರ್ಭುವ ಸ್ವಸ್ಥ ರುಸ್ತಾರ ಸವಿತ ಪ್ರಪಿತಾಮಹಃ ಯಜ್ಞ ಯಜ್ಞಪತಿರ್ಯಜ್ವಾ ಯಜ್ಞಾಂಗೋ ಯಜ್ಞವಾಹನಃ ಯಜ್ಞ ಭೃತ್ಯಜ್ಞ ಕೃತ್ಯಜ್ಞಿ ಯಜ್ಞ ಭುಗ್ಯಜ್ಞ ಸಾಧನಃ ಯಜ್ಞಾಂತ ಕೃತ್ಯಜ್ಞ ಗುಹ್ಯಾ ಮನ್ನ ಮನ್ನಾದಯೇವ ಚ ಆತ್ಮಯೋನಿ ಸ್ವಯಂ ಜಾತೋ ವೈಕಾರ ಸಾಮಗಾಯನಃ ದೇವಕೀನಂದನ ಸೃಷ್ಟ ಕ್ಷೀಸ ಪಾಪನಾಶನಃ ಶಂಖಭೃನ್ನಂದ ಕೀಚಕ್ರೀ ಸಾರ್ಗ ಧನ್ವಾ ಗದಾಧರಃ ರಥಾಂಗ ಪಾಣಿ ರಕ್ಷೋಭ್ಯ ಸರ್ವ ಪ್ರಹರಣಾಯುಧ ಶ್ರೀ ಸರ್ವ ಪ್ರಹರಣಾಯುಧ ನಮ ಇತಿ ವನಮಾಲಿ ಗದಿ ಸಾರ್ಥಿ ಶಂಖೀ ಚಕ್ರೀ ಚ ನಂದಕಿ ಶ್ರೀಮಾನ್ ನಾರಾಯಣೋ ವಿಷ್ಣು ವಾಸುದೇವೋಭಿರಕ್ಷತು ವನಮಾಲಿ ಗದಿ ಸಾಧ್ವಿ ಶಂಖೀ ಚಕ್ರೀ ಚ ನಂದಕಿ ಶ್ರೀಮಾನ್ ನಾರಾಯಣೋ ವಿಷ್ಣು ವಾಸುದೇವೋಭಿರಕ್ಷತು ವನಮಾಲಿ ಗದಿ ಸಾಧ್ವಿ ಶಂಖೀ ಚಕ್ರೀ ಚ ನಂದಕಿ ಶ್ರೀಮಾನ್ ನಾರಾಯಣೋ ವಿಷ್ಣು ವಾಸುದೇವೋಭಿರಕ್ಷತು ಇದೀದಂ ಕೀರ್ತನೀಯಸ್ಯ ಕೇಶವಸ್ಯ ಮಹಾತ್ಮನಃ ನಾಮ್ನಾಂ ಸಹಸ್ರಂ ದಿವ್ಯಾನಾಂ ಅಶೇಷೇಣ ಪ್ರಕೀರ್ತ್ಯತಂ ಯೈದಂ ಶೃಣಯಾನ್ ನಿತ್ಯಂ ಯಶ್ಚಾಪಿ ಪರಿಕೀರ್ತಯೇತ್ ನಾಶುಭಂ ಪ್ರಾಪ್ನುಯಾತ್ ಕಿಂಚಿತ್ ಸೋಮುತ್ರೇಹ ಚ ಮಾನವಃ ವೇದಾಂತಗೋ ಬ್ರಾಹ್ಮಣಶ್ಚ ಕ್ಷತ್ರಿಯೋ ವಿಜಯೀ ಭವೇತ್ ವೈಶ್ಯೋತನ ಸಮುದ್ರಶ್ಚ ಶೂದ್ರ ಸುಖಮವಾಪ್ನುಯಾತ್ ಧರ್ಮಾರ್ಧಿ ಪ್ರಾಪ್ನುಯಾತ್ ಧರ್ಮ ಮರ್ದಾರ್ಧಿ ಚಾರ್ಧಮಾಪ್ನುಯಾತ್ ಕಾಮಾನವಾಪ್ನುಯಾತ್ ಕಾಮೀ ಪ್ರಜಾಧಿ ಪ್ರಾಪ್ನುಯಾತ್ ಪ್ರಜಾಮ ಭಕ್ತಿಮಾನ್ಯ ಸದೋತ್ತಾಯ ಶುಚಿ ಸದ್ಗತಿ ಮಾನಸಃ ಸಹಸ್ರಂ ವಾಸುದೇವಸ್ಯ ನಾಮ್ನಾಮೇತತ್ ಪ್ರಕೀರ್ತಯೇತ್ ಯಸ ಪ್ರಾಪ್ನೋತಿ ವಿಪುಲಂ ಜ್ಞಾತಿ ಪ್ರಾಧಾನ್ಯಮೇವ ಚ ಅಚಲಾಂ ಶ್ರಿಯವಾಪ್ನೋತಿ ಶ್ರೇಯ ಪ್ರಾಪ್ನೋತ್ಯನುತ್ತಮಂ ನ ಭಯಂ ಕ್ವಚಿದಾಪ್ನೋತಿ ವೀರ್ಯಂ ತೇಜಶ್ಚ ವಿಂದತಿ ಭವತ್ಯ ರೋಗೋ ಜ್ಯುತಿಮಾನ್ ಬಲರೂಪಾ ಗುಣಾನ್ವಿತಃ ರೋಗಾತ್ತೋ ಮುಂಚತೆ ರೋಗಾತ್ ಬದ್ಧೋ ಮುಚ್ಚೇತ ಬಂಧನಾತ್ ಭಯಾನ್ಮುಚ್ಚೇತ ಭೀತಸ್ಸು ಮುಚ್ಚೇತಾಪನ್ನ ಆಪದಃ ದುರ್ಗಾಣ್ಯತಿತರತ್ಯಾಸು ಪುರುಷತ್ ಪುರುಷೋತ್ತಮಂ ಸುವನ್ನಾಮ ಸಹಸ್ರೇಣ ನಿತ್ಯಂ ಭಕ್ತಿ ಸಮನ್ವಿತಃ ವಾಸುದೇವಾಶ್ರಯೋ ಮತ್ಯೋ ವಾಸುದೇವ ಪರಾಯಣಃ ಸರ್ವಪಾಪ ವಿಶುದ್ಧಾತ್ಮ ಯಾತಿ ಬ್ರಹ್ಮ ಸನಾತನಂ ನ ವಾಸುದೇವ ಭಕ್ತಾನಾಂ ಅಶುಭಂ ವಿದ್ಯತೆ ಕ್ವಚಿತ್ ಜನ್ಮ ಮೃತ್ಯು ಜರ ವ್ಯಾಧಿ ಭಯಂ ನೈವೋಪಜಾಯತೆ ಇಮಂ ಸ್ತವಮಧೀಯಾನ ಶ್ರದ್ಧಾ ಭಕ್ತಿ ಸಮನ್ವಿತಃ ಯುಜ್ಯೇತಾತ್ಮ ಸುಖಕ್ಷಾಂತಿ ಶ್ರೀದೃತಿ ಸ್ಮೃತಿ ಕೀರ್ತಿಭಿಃ ನ ಕ್ರೋಧೋ ನ ಚ ಮಾತ್ಸರ್ಯಂ ನ ಲೋಭೋ ನ ಶುಭಾಮತಿಃ ಭವಂತಿ ಕೃತ ಪುಣ್ಯಾನಾಂ ಭಕ್ತಾನಾಂ ಪುರುಷೋತ್ತಮೇ ದ್ಯೌಸ ಚಂದ್ರಾರ್ಕ ನಕ್ಷತ್ರಾಂ ಖಂ ದಿಶೋ ಭೂರ್ಮಘೋ ದಧಿಃ ವಾಸುದೇವಸ್ಯ ವೀರ್ಯೇಣ ವಿದ್ರುತಾನಿ ಮಹಾತ್ಮನಃ ಸಸುರಾಸುರ ಗಂಧರ್ವಂ ಸಯಕ್ಷೋರಗ ರಾಕ್ಷಸಂ ಜಗದ್ವಸೇ ವರ್ತತೇದಂ ಕೃಷ್ಣಸ್ಯ ಸಚರಾಚರಂ ಇಂದ್ರಿಯಾಣಿ ಮನೋಬುದ್ಧಿ ಸತ್ವಂ ತೇಜೋ ಬಲಂ ಧೃತಿಃ ವಾಸುದೇವಾತ್ಮಕಾನ್ಯಾಹು ಕ್ಷೇತ್ರಂ ಕ್ಷೇತ್ರಜ್ಞ ಏವ ಚ ಸರ್ವಾಗಮನಮಾಚಾರ ಪ್ರಥಮಂ ಪರಿಕಲ್ಪತೆ ಆಚಾರ ಪ್ರಭವೋ ಧರ್ಮೋ ಧರ್ಮಸ್ಯ ಪ್ರಭುರಚ್ಯುತಃ ಋಷಯ ಪಿತರೋ ದೇವಾ ಮಹಾಭೂತಾನಿ ದಾತವಃ ಜಂಗಮಾಜಂಗಮಂಚೇದಂ ಜಗನ್ನಾರಾಯಣೋದ್ಭವಂ योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादि कर्म च वेदशास्त्राणि विज्ञानमेतत् सर्वं जनार्दनात् एको विष्णुर्महद्भूतं पृथुग्भूतान्यनेकशः त्रिलोकान् व्याप्य भूतात्मा भुङ्क्ते विश्वभुगव्ययः इमं स्तवं भगवतो विष्णुर्व्यासेन कीर्तितम् पटेज इच्छेत् पुरुषश्रेय प्राप्तुं सुखानि च विश्वेश्वरमजं देवं जगतः प्रभुमव्ययम् भजन्ति ये पुष्कराक्षं न ते यान्ति पराभवम् न ते यान्ति पराभवम् ओ नम इति अर्जुन उवाच पद्मपत्र विशालाक्ष पद्मनाभसुरोत्तम भक्तानामनुरक्तानां त्राता भवजनार्दन श्रीभगवानुवाच यो मां नाम सहस्रेण स्तोतमिच्छति पाण्डव सोऽहमेकेन श्लोकेन स्तुत एव न संशयः स्तुत एव न संशय ओ नम इति व्यास उवाच वासनाद्वासुदेवस्य वासितं भुवनत्रयम् सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोऽस्तु ते श्रीवासुदेव नमोऽस्तु तवो नम इति पार्वती उवाच केनोपायेन लघुना विष्णुर्नाम सहस्रकम् पठ्यते पण्डितैर्नित्यं श्रोतमिच्छाम्यहं प्रभो ईश्वर उवाच श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीराम राम रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने श्रीराम नाम वरानन ओ नम इति ब्रह्म उवाच नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिशिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः सहस्रकोटियुगधारिणे वो नम इति सञ्जय उवाच यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम श्रीभगवानुवाच अनन्याश्चिन्तयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे आर्ता विषन्ना शिथिलाश्च पीता घोरेषु च व्याधिषु च वर्तमाना सङ्कीर्त्य नारायण शब्दमात्रं विमुक्तदुःखा सुखिनो भवन्तु कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्धात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि।